नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत दोन्ही ठिकाणी 40% आसपास मतदान झालं होतं. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातल्या 152 जागांवर 78%, तर तमिळनाडूमध्ये सर्व 234 मतदारसंघात सरासरी 70% मतदान 3 वाजेपर्यंत झालं होतं. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांपैकी 1 जागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लढवावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची इच्छा आहे, असं पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. उद्धव हे अनुभवी नेते असून याचा फायदा सभागृहाला होईल, असं सुळे समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाल्या. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या गुण सुधारणेसाठीच्या परीक्षेला 15 मेपासून सुरुवात होणार आहे. विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा विषयात कामगिरी सुधारायची असेल तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 852 अंकांची घसरण झाली आणि तो 77,664 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 205 अंकांची घसरण नोंदवत 24,173 अंकांवर बंद झाला. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात आज उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच पुणे, नाशिक, नाशिक घाटमाथा, जळगाव, धुळे या ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.